विविध भारती पुणे, सुहास देशपांडे सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुणे जिल्ह्यासाठी आज हवामानाचा ऑरेंज इशारा दिला असून काही ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा सचेत अॅपद्वारे मंत्रालयातून देण्यात आला आहे. पुणे शहरात अतिरिक्त पाऊस होईल त्या दिवशी कोथरूडसह कुठेही पाणी साचणार नाही याची दक्षता घ्या असे निर्देश कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. कोथरूड मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी 100 स्वयंसेवक नेमण्याची सूचना त्यांनी केली. पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी आणि आपत्तीपूर्व सूक्ष्म नियोजनावर भर द्यावा असे निर्देश पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आज दिले. शहरातील जवळपास 90% होल्डिंग काढण्यात आली असल्याचं पालिका प्रशासनानं म्हटलं आहे. नवीन कृषी धोरणांतर्गत जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक इथं वीज उपकेंद्राचं भूमिपूजन आणि शेतजमीन मोजणी प्रकल्पातील क पत्रक वाटप आज उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. या नवीन उपकेंद्रामुळे औरंगपुरा, निमगाव सावा आणि शिरोली सुलतानपूर भागात विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासह नियमित दाबानं वीज उपलब्ध होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज नारायणगाव पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचं लोकार्पणही झालं. पुणे महानगरपालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय वैद्यकीय आयोगानं त्रुटींची पूर्तता न केल्यास मान्यता रद्द का करू नये अशी कारणं दाखवा नोटीस बजावली आहे. गेल्या 4 वर्षात या महाविद्यालयामध्ये पुरेसे प्राध्यापक नाहीत, फॉरेन्सिक विभाग नाही, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह नाही याकडे आयोगानं लक्ष वेधलं आहे. राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असून गेल्या 24 तासात आणखी 45 रुग्ण आढळले आहेत. राज्यात सर्वाधिक 35 रुग्ण मुंबईत असून पुण्यातही 4 जणांना संसर्ग झाला आहे. या महिन्यात कोरोनाचे एकंदर 177 रुग्ण आढळले आहेत. राज्यात 1 जानेवारी ते 23 मे पर्यंत कोरोनाच्या 6,819 संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या, त्यात 210 जणांना कोरोनाचं निदान झालं. शासकीय रुग्णालयात कोरोनाची तपासणी आणि उपचारांची सुविधा उपलब्ध आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आरोग्य सहसंचालिका डॉ बबिता कमलापूरकर यांनी सांगितलं. पिंपरी चिंचवड शहरातील उपजीविकेच्या संधी अधिक बळकट व्हाव्यात या उद्देशानं महापालिकेनं शहर उपजीविका कृती आराखड्याअंतर्गत 2 दिवसांच्या विशेष कार्यगटाच्या चर्चेचं आयोजन केलं होतं. यामध्ये उद्योग, शासकीय विभाग, पतसंस्था, सामाजिक संघटना आणि नागरी समाजातील 180 अधिक प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला. नव्या पिढीची बदलती मानसिकता, कामाच्या अपेक्षा आणि रोजगारातील अडचणी यावर सखोल चर्चा यामध्ये करण्यात आली. उद्योग व्यवसाय, पायाभूत सुविधा आणि बांधकाम, वित्त या प्रमुख क्षेत्रांमधील योजनांची अपुरी माहिती, आर्थिक सहाय्याचा अभाव आणि कौशल्य प्रशिक्षणातील गरजा या प्रमुख आव्हानांवर यावेळी चर्चा झाली. या विशेष गटचर्चेच्या माध्यमातून मिळालेल्या सूचनांच्या आधारे आराखड्याचं प्रारूप तयार केलं जाणार असून ते लवकरच नागरिकांच्या अभिप्रायासाठी सादर करण्यात येणार आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेतर्फे शहरातील 13 धोकादायक वाड्यांचा भाग उतरवण्यात आला आहे. महापालिकेनं केलेल्या सर्वेक्षणात 102 वाडे अतिधोकादायक स्थितीत आहेत, त्यांचा भाग 7 जूनपर्यंत उतरवला जाणार आहे. ज्येष्ठ खगोलशास्त्र प्राध्यापक डॉ जयंत विष्णू नारळीकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आज एका शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. कुलगुरू डॉ सुरेश गोसावी यांच्यासह इतर मान्यवरांनी डॉ नारळीकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत त्यांना आदरांजली वाहिली. नारळीकर यांनी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात अनेक वर्ष अध्यापनाचं कार्य केलं असं प्रकुलगुरू डॉ पराग काळकर यांनी यावेळी सांगितलं. यावेळी पुण्यातल्या शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवर तसंच विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक आणि प्रशासकीय विभागांचे विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर, सेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. तर हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता भेटू ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.